श्री सूक्त प्राकृत मराठी भाषेमध्ये श्री गणेशाय नमः प्रस्ताव हारुचा हिरण्यावर्णांदी संस्कृती पंधरा पढा करते चार ऋषी त्यांना जाण आनंद करदम इंदिरा सूत चिक्लीत भावे या ते नमुनिया देवता कथिल्या दोन अग्निश्री नमितोतया अनुष्टुप छंदया सूक्ता नमुम हे बीज श्री नमुम नमुम शक्ती सदा बीज ह्रीं जाणा कीलका नमुम क्लीं कील जपुम येथे श्रीं कलीं होम मंत्रकी घृतयुक्ता हुती देवुं पंधराची दिनिं दिनिं शुद्ध सत्व सदुद्योगी उद्यमी यत्न जो करी तयाने ही पढ़ावे हे सूक्त जाधन कामना हरिओम सुवर्णा सारिखा रंग हिरवा शालु शोभतो गळा मोत्यांची या माला चंद्रबिंबा समश्री मुख देवी लक्ष्मी सुखे येई पूजा ही मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणी आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवोती गोधने मला अश्वहत्ती रथाम रत्नाम दास दासी निवासही सेना घोष निनादुदे अरिन्ना त्रास होवुदे बोलावितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मित हास्य तुला शोभे झळाळी वसना तुझा तृप्ता तू तृप्तिदात्री तू दयार्दे येई तू गृही पद्मी शोभा दिसे तुझी पद्मवर्ण ही शोभतो चंद्रानने यशोदात्री उज्ज्वल तोषदायिनी त्रिलोका देवतांना तू पोषिसी सुखदेवुनी तुझ मी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी मम नाशी तू मागतो दान दे दये सूर्य तेज तुझे देवी तपस्याधिक जे असे तयाने शोभतो वृक्ष बिल्वजो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जराजी नाशिती स्वये अज्ञान मालवी तीजी संकटे दुर्घटे महा स्वये येवो मला देवो कुबेर श्री कीर्तिचिन्मनी राष्ट्रोत्कर्ष तसा साधी राष्ट्रीय जन्म घेतमी महागाई नीरवी देवी नुरवी दैन्यनामही कीर्ती देवाढवी सारे घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नारशी अलक्ष्मी तू क्षुधा तृषा चंचला तू दुराधर्षा पुष्टा तू गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची येई मी तुझ आळवी मनीषा कामना सत्ते लाभोत मजला सदा गोदुग्धादिके अन्ने यशश्री यासी आश्रयो मिळो माझा दयार्द्रे तू दया दाणे हि दे मला कर्दमा तू प्रजा देई मज माजीच तू रहा श्रीदेवी रहावी गेही कुली माझा वसो सदा माता मलावी वरो पद्मे पद्मा मालिनी मी नमी पर्जन्य वर्षवी स्निग्ध चिक्लिता राहवी गृही मातेसी राहवी गेही कुली माझा वसो सदा दयार्द्रे पुष्करिनी पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेवा तिला आणी जी चंद्राधिक उज्ज्वला वेतहाती सुवर्णाचा दंड ही धरिते करी हेममाला गळा शोभे सूर्य ते जहिते फिके अग्निदेवा तिला आणी बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दास दासी हि लाभुदे गोधने अश्वलाभूदे रथ हत्ती तसे मला स्वातंत्र्य राम राज्याचे राष्ट्रा राष्ट्रासी लाभुदे शांति तुष्टि तशी पुष्टि सर्वासी सुखलाभुदे मोक्ष सर्वा मिळो तेवी विश्व हे ज्ञानयुक्त हो शुद्ध सत्वस्थ जो भक्त उद्योगी रतला सदा तयाने ही पढ़ावे हे सुप्त जाधन कामना तथास्तु इति शुभम्।